नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षात प्रयत्न केले असून जनता सरकारच्या कामाबद्दल पूर्ण समाधानी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. त्यांनी आज नमो ॲपच्या माध्यमातून राज्यातल्या भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मेरा बूथ सबसे मजबूत ही या संवादामागची संकल्पना होती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कापूस सोयाबीन या पिकांची किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाईल, सर्वांना 25 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय विमा मिळेल, असं आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिलं. ते आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर इथं एका प्रचारसभेत बोलत होते. त्याआधी राहुल गांधी यांनी अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभा घेतली. येत्या 5 वर्षात मुंबईकरांसाठी प्रवासाचा अनुभव सुखद होईल, असं आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. राज्यात रेल्वेच्या माध्यमातून 1,64,605 कोटी रुपयांची आणि मेट्रोमध्ये 1,10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. 6,000 किलोमीटर लांबीचे नवे मार्ग राज्यात उभारले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 50,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 8 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.